जब पास होते हैं ना घर वालों के, तब इतना नहीं रियलाइज होता, पर जब उनसे दूर जाते हैं, कहीं और होते हैं, जब हम मौत के सामने होते हैं ना, जब इतना ज्यादा खतरा आसपास होता है, तब बहुत ही ज्यादा वो एकदम हमें रियलाइज होता है।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएमवर महक तुमच्या सोबत आहे। आणि गिरी प्रेमी हा जो ग्रुप आहे, ज्यांनी रिसेंटली कांचनजंगा हे सगळ्यात उंच पर्वत जे आहे ते सर केलेलं आहे, तिकडे रेड एफएमसाठी रेड एफएमचं हेलिकॉप्टर जाऊन पोहोचलं आणि ते त्यांच्या घरच्यांची पत्रं घेऊन गेलं होतं। सो नेमकं यांच्या बाबतीत काय झालं, आनंद माळी सर कुणाचं पत्र त्यांना मिळालं, तुम्हाला कोणाचं पत्र मिळालं? मग
मला माझ्या मुलीचं पत्र आलं होतं आणि आय थिंक तो क्षण माझ्या आयुष्यात मी कधी विसरू शकणार नाहीये, कारण की आम्ही ॲक्च्युली जेव्हा कळलं की लेटर आलेत सगळ्यांना, तेव्हा असं कधी वाटत होतं की आम्ही रडू किंवा रडायला येईल, पण जेव्हा मी लेटर उघडलं आणि जेव्हा तिने त्यात दिलं होतं की बाबा तू सबमिट करून ये, मग आपण आल्यानंतर दोघं खेळू किंवा पतंग उडू, आई आपल्याकडे स्वयंपाक करेल, आणि तिने चित्र काढलं होतं, ड्रॉईंग काढलं होतं। सो मला आत्तासुद्धा अंगावर काटे आलेत, म्हणजे तेव्हाच मी लिटरली खूप रडलो, म्हणजे आमच्यात मी काय आमच्यात सगळे मेंबर हे रडले होते। सो आय थिंक त्यावेळेस वातावरण हे पूर्ण असं भावूक झालं होतं।
त्यावेळेस तुम्ही किती दिवस तुमच्या घरच्यांपासून दूर होतात? मग
साधारणतः 25 ते 30 दिवस झालेले होते ऑलरेडी। त्या ड्रॉईंगमध्ये आम्ही दोघं पतंग उडवतोय आणि आई आतमध्ये स्वयंपाक करते असं होतं। सो ते फिलिंग म्हणजे खूप असं हे होऊन गेलं मला की सुटलं नाही काही, आणि मी माझं लेटर सुद्धा पूर्ण वाचू शकलो नाही, म्हणजे असं म्हटलं की आमच्यातला कुठलाच मेंबर हे त्याचं लेटर वाचू शकलो नाही। पण खरंच त्यावेळेस असं वाटलं की घरच्यांची अटॅचमेंट किंवा आपण असलेलं प्रेम हे त्यातनं दिसत असतं।
सच में यार, जब घर वालों से दूर होते हैं ना, तब आंखें भर आती है जब उनकी याद आती है। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर आज अपन सेलिब्रेट केला तो म्हणजे इंटरनेशनल माउंटेन्स डे। फिलहाल के लिए थोड़ी देर में लौट कर आती हूँ, इमोशनल हो गई हूँ मैं भी जरा सा। स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो।